ऋषी श्रींगची उत्तर ऐकून महाराज दशरथचे मन खूपच दुःखी झाले. त्यांना माहित होते की गुरु वशिष्ठची वाणी खोटी ठरूच शकत नाही, पण ती खरी करण्यासाठी ऋषी श्रींगना कसे समजवू शकतील.
आता काय करावे महामंत्री सुमंत, हे कसे दुर्भाग्य आमचे.
महाराज, मी असे ऐकले आहे की ऋषी आपल्या तपस्येत इतके मग्न राहिले आहेत की आतापर्यंत त्याने एकाही स्त्रीला पाहिले नाही. सामाजिक जीवनातले दुःख, पीडा, माया, मोह ह्याचा स्पर्शही त्यांना झाला नाही. मग त्यांना आपले दुःख कसे काय समजणार. म्हणून आपल्याला त्यांच्या मनात भावना जागृत करावी लागेल, जेणेकरून त्यांना आपलं दुःख समजेल.
पण हे सगळे कसं शक्य होईल सुमंत, कसे.
महामंत्री सुमंत ने सुझाव तब दीनी, नृत्य गान विविध आयोजन महाराज ने कीनी.
कोण आहात आपण.
महर्षी,
मी अयोध्या नरेश दशरथ आहे आणि ह्या अप्सर आहेत. आपल्याला प्रसन्न करण्याकरिता आम्ही हे आयोजन केले आहे. आपल्याबद्दल गुरुवर्य वशिष्ठाने.
मुनी वशिष्ठ, त्यांनी पाठवले आहे का तुम्हाला.
हो महर्षी, त्यांनीच आम्हाला अयोध्येचा उत्तराधिकारी मिळवण्यासाठी आपल्याकडे प्रार्थना करण्यास सांगितले आहे. आपले योगबल असे आहे की ग्रह नक्षत्रांची गणितही आपण बदलू शकता, असंभवालाही संभव करू शकता.
मला मुनी वशिष्ठचा खूप आदर आहे. बोला, काय करू शकतो मी तुमच्यासाठी.
अयोध्येला तिचा उत्तराधिकारी पाहिजे ऋषीवर. आपल्या सिद्धीच्या बळावर मला पुत्र प्राप्तीचे फळ हवे आहे.
ठीक आहे, पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल राजन.
तर वेळ नको घालवायला महर्षी, आमच्या बरोबर अयोध्येला चला आणि यज्ञाची सुरुवात करा.
तथास्तु.
स्वास्तिनाह इंद्रो वृत्रिश्रवा, स्वास्तिनाह पूषा विश्ववेदाः, स्वास्तिनास्तक्ष्यो अरिष्टनेमी, स्वास्तिनाह बृहस्पति दधातु.
अग्निदेवता प्रकट हुआ, प्रकट हुआ अग्निदेवता प्रकट हुआ.
मी अग्निदेव, तुमच्या तप आणि यज्ञाने मी प्रसन्न झालो आहे. हे घ्या दिव्य पायस. हे प्राशन करून महाराज दशरथाच्या राणी पुत्रवती होतील.
महाराज दशरथने श्रृंग ऋषीने दिलेले दिव्य प्रसाद आपल्या तिन्ही राण्या कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांना दिले आणि प्रसादाच्या प्रभावाने तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या.
कौशलपुरी की
तारे ठुमक ठुमक के पग तो बढ़ावो पैरों की भजनिया हमको सुना
महाराणींची भगवान श्री विष्णूसाठीची भक्ती अधिकच वाढली आहे.
कोण जाणे का, पण मला होणाऱ्या पुत्रामध्ये भगवान श्री विष्णूंचीच प्रतिमा दिसतीये. असं वाटतंय जसं स्वयं भगवान श्री विष्णू माझ्या उदरी जन्माला येणार आहेत.
श्री हरीची कशी अद्भुत लीला आहे. त्याने आगमनाचे संकेत राणी कौशल्याला आधीच दिले. तर श्रीहरी कोणत्या रूपाने येणार मां कौशल्या समोर आणि अजून किती वाट बघायला लावतील आपले तारणहार.
अब धरती पे चरण धरो हरी दुख पीड़ा मिट जा पितार सकल धरा का मात पितार सकल धरा का मन हर्षित हो जा
तुमच्याशी भेट होईल तोपर्यंत नमस्कार. ऐकत रहा फीवर प्रस्तुती रामायण, कारण मन पावन तर जग पावन.
रामायण.